नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सूतोवाच. येत्या 2 ते 3 वर्षात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य शासनाचा संकल्प. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली, उद्या अर्जाची छाननी. विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार केल्याच्या आरोपावरून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा. उमराहसाठी गेलेल्या 42 भारतीयांचा एका प्रवासी बसच्या अपघातात मृत्यू आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 13व्या स्मृतिदिनानिमित्त सर्वत्र अभिवादन. आता सविस्तर बातम्या. निकृष्ट तसंच अनधिकृत बियाणे विक्रीवर निर्बंधासाठी संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणण्याचं सूतोवाच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. आज मुंबईत आशियाई बियाणे परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात बागायती पिकांना गुणवत्तापूर्ण रोपसामग्री मिळावी यासाठी 3 क्लीन प्लांट सेंटर स्थापन केलं जात असल्याचं चौहान यांनी सांगितलं. पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर देण्याची गरज चौहान यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
भारत में तो हजारों किस्में ही मिल रही, उनको हर साल बदलता नहीं पड़ता. परंपरागत रूप से खेती होती चली जाती है. एक तरह की हो सकता है कि हाइब्रिड का मतलब तो बहुत अधिक उत्पादन है, इसलिए किसान जितना दाम देता है उससे कई गुना ज्यादा वापस उसके पास आता. लेकिन मित्रों, क्या हम ऐसी वेराइटीज नहीं बना सकते कि जिनको हर साल बदलना ना पड़े? परंपरागत बीज के बारे में चिंता मेरी भी, हमारी ट्रेडिशनल वेराइटीज कई लोग संरक्षित करके रखे हैं. महाराष्ट्र में भी कई लोग हैं जिनको संभाले हुए, बचाए हुए. हम ट्रेडिशनल वेराइटी और इनोवेशन करके उनको संरक्षित रखने का काम कर सकते हैं.
कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी धान्यांच्या विशेष वाणांवर संशोधन केलं जात असून अशी 200 अधिक वाणं तयार केल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले,
कुपोषण की गंभीर समस्या से निपटने के लिए बायोफोर्टिफाइड किस्मों का भी हमने विकास किया है और लगभग ICR भारतीय कृषि अनुसंधान परिषद ने ही ऐसी 200 से ज्यादा किस्में विकसित करने का काम किया है. मुझे कहते हो खुशी है कि आज देश में आधे से ज्यादा गेहूं की बायोफोर्टिफाइड किस्में उगाने का काम हो रहा है.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. राज्यात पुढील 2 ते 3 वर्षात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा संकल्प असून बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान प्रतिरोधक वाणांची गरज अधिक वाढली असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. विदर्भातील 2500 हेक्टर क्षेत्रावर यंदा 40,000 क्विंटल बीजोत्पादन होणार आहे. त्यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि आंबा या पिकांच्या उत्पादनाचा समावेश आहे अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या 2 दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशूंचे संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत कोल्हापूरच्या अरविंद यशवंत पाटील आणि श्रद्धा धवन यांनी पुरस्कार पटकावले आहेत. अरविंद पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला असून श्रद्धा धवन यांना 3 क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या गुरुवारी 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार 2015 पासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपली. उद्या मंगळवारी अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपील आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार केल्याच्या आरोपावरून शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली. न्यायमूर्ती मोहम्मद गोलम मुर्तुजा मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखालच्या न्यायाधिकरणानं हा निकाल दिला. दरम्यान शेख हसीना यांनी खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात परतायला नकार देत सर्व आरोप फेटाळून लावले. असदुज्जमान खान कमाल यांनी बांगलादेश सोडून इतरत्र आश्रय घेतला आहे तर चौधरी अब्दुल्ला अल मामून सध्या बांगलादेशात पोलीस कोठडीत असून त्यांनी गुन्हा मान्य केला आहे. सौदी अरेबियात एका प्रवासी बसचा अपघात होऊन 42 भारतीयांचा मृत्यू झाला. हे सर्वजण हैदराबाद इथले रहिवासी होते. उमराह यात्रा पूर्ण करून मक्का शहरातून ही बस मदिनाकडे जाताना डिझेल टँकरवर धडकल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 बालकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचारासाठी भारतीय अधिकारी सौदी अरेबिया प्रशासनाच्या निरंतर संपर्कात असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या आनंद आश्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. शिवसेना, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय दूध डेअरी चौक परिसरात बाळासाहेबांच्या स्मारकाची साफसफाई करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचं आज सायंकाळी 7 उद्घाटन होणार आहे. लातूर शहरातल्या स्वर्गीय दगडूजीराव देशमुख स्मृती सभागृहात ही स्पर्धा होणार असून 12 नाटकांचा यात समावेश आहे. 12 दिवस दररोज सायंकाळी 7 ही नाटकं सादर होणार असल्याचं सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे यांनी सांगितलं आहे. धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंजुषा विशाल साखरे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मंजुषा साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कुष्ठरोग शोध अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. दौलताबाद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन झालं. येत्या 2 ही मोहीम राबवली जाणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या 729 संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगाव या माऊलीच्या जन्मगावी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचं सादरीकरण केलं. दरम्यान दुपारच्या सुमारास माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरण पोहोचताच भाविकांनी माऊलीचा गजर करत पुष्पवृष्टी केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी आज तिरुअनंतपुरम इथं विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट दिली. या विद्यार्थ्यांनी रॉकेट प्रक्षेपण पाहिलं तसंच पूर्वी प्रक्षेपण झालेल्या रॉकेटच्या प्रतिकृतींसह चंद्रयान 3 प्रतिकृती पाहिली. केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी गगनयान मोहिमेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली. केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अभ्यास सहलीचं कौतुक केलं. राज्यात आज सर्वात कमी 9.5 तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. जळगाव इथं 9.8 तर नाशिक इथं 9.9 तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथे 10.2, परभणी इथं 11.3 तर छत्रपती संभाजीनगर इथं 12.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सुतोवाच. येत्या 2-3 वर्षात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य शासनाचा संकल्प. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली, उद्या अर्जाची छाननी. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 13व्या स्मृतीदिनानिमित्त सर्वत्र अभिवादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.